इजा बीजा तिजा. मूळ लेखक मार्गेरी एलिंगहॅम. अनुवाद रवींद्र गुर्जर. एक गुन्हा पचला त्यामुळे जोर आला. पुन्हा तसलाच दुसरा गुन्हा करताना भीती वाटली नाही. पण हे किती काळ चालेल? कितीही काळजी घेतली तरी गुन्हेगार काहीतरी पुरावा मागे ठेवून जातोच आणि अपराध्याला सुटका नाही. याच गोष्टींमुळे जग सुरळीतपणे चालू आहे. अशीच एक लोकविलक्षण कथा. फेब्रुवारीची सकाळ, 9 सुमार. विश्वास सोनार त्याच्या तिसऱ्या खुनाची तयारी करत होता. सर्व प्रकारची काळजी तो घेत होता. तुम्ही वारंवार खून करत असलात तर ते अधिक धोकादायक ठरतं हे त्याला चांगलं ठाऊक होतं. नुकत्याच भाड्यानं घेतलेल्या घराच्या बाथरूममध्ये तो होता. तिथे अलीकडेच नवीन रंग दिलेला होता. त्यानं क्षणभर आरशात डोकावलं. त्याला दिसलेला चेहरा निमुळता होता. मध्यमवयीन आणि पांढुरकाम. केस गडद काळे, कपाळ मोठं आणि आकारबद्ध डोळे. फक्त तोंड अरुंद आणि सरळ. काहीसं वेगळंच होतं. स्वतः विश्वास सोनारलाही ते आवडत नसे. स्वयंपाक घरात आलेल्या आवाजानं तो काळजीत पडला. कुसुम स्नानासाठी.
सॅम्पल कंप्लीट. Ready to continue?